सुपर हिट गानों के बाद यहाँ पर मैं आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे का नाम है अभिनीत। बेस्ट ऑफ रेड एफएम का बैचलर लेके अभिनीत आपके साथ है। यहाँ पे बातें हो रही है हमारी मंडे की। सो सोमवार मी तुम्हाला विचारलं होतं की रविवारी वट पौर्णिमा होती आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय, अशी कॉम्प्लिमेंट तुम्ही कोणाला दिली होती का, किंवा तुम्हाला कोणी अशी कॉम्प्लिमेंट या दिवशी दिली होती का? मला फोन आला होता, ऐकूयात मला कोणी फोन केला होता। मंजुषाजी सांगा मला, काल तुम्हाला यु नो सगळ्यात सुंदर कोण वाटलं होतं, कोणाला तुम्ही कॉम्प्लिमेंट दिली होती सुंदर दिसतेस म्हणून?
कॉम्प्लिमेंट तर सगळ्यांनाच दिली होती, सगळ्याच मैत्रिणी माझ्या दिसायला खूप सुंदर आहे।
बर
हा, सासूबाईला कॉम्प्लिमेंट दिली, बाई तुम्ही आज खूप सुंदर दिसताय।
अच्छा, सासूबाईंना?
हो।
वा वा, क्या बात है। मस्का तो नहीं मारी थी ना सासू माँ को?
मस्का नहीं, हो काल खरे छान दिसत होते त्या।
अच्छा अच्छा, ओके।
हमेशा दिसतात पण काल न नऊवारी वगैरे वगैरे म्हणून आणखीन छान दिसत होत्या।
वा वा, क्या बात आहे। आणि तुमच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे सुनबाईकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे सासूबाई खुश झाली असतील? नाही,
खूप खूप खुश होत्या, कालचा दिवस एकदम छान।
आणि सोबत
पर्या वगैरे काय म्हणते ना तसं दिसत होत्या।
अच्छा, डायरेक्ट परी? वा वा, मस्तच ना
सगळ्यात।
अच्छा, पण तुम्हाला काय वाटतं मंजुषाजी, म्हणजे एरवी काय होतं ना, बायका ज्यावेळेस तारीफ करतात समोरच्याची किंवा समोरच्या महिलेची, त्यावेळेस ती वरवरची असते असं म्हणतात, नाही का? खरंय का?
नाही हो, वरवरची माझ्या माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनातून तर वरवर नसतं, जे असतं ते मनातून असतं।
अच्छा,
काही करतही असतील पण मग मी तर मनातून करते।
ओके, खूप छान। तारीफ करना अच्छी बात होती है ना, मतलब तारीफ करने से अगर सामने वाले को खुशी होती तो क्यों नहीं करनी चाहिए, करनी चाहिए तारीफ। हम मत वरवर्ची का असे ना, लेकिन करनी चाहिए, क्या जाता है अपना ना। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।